आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ओम बिर्ला यांची लोकसभेच्या सभापतीपदी निवड. आणीबाणीच्या मुद्द्यावरून कामकाजाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत गोंधळ. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून. नाशिक शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक 93.48% मतदान. आणि राज्य परिवहन महामंडळाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाचे पुरस्कार जाहीर. आता सविस्तर बातम्या. 18व्या लोकसभेचे सभापती म्हणून भारतीय जनता पक्षाचे खासदार ओम बिर्ला यांची काल आवाजी मतदानानं निवड करण्यात आली. सभापती म्हणून संसदीय मूल्य आणि लोकशाही परंपरांचं पालन करण्याला आपलं प्राधान्य असेल असं बिर्ला यांनी आभाराच्या भाषणात सांगितलं. लोकसभेच्या कामकाजात अडथळे आणण्यापेक्षा चर्चेचा मार्ग अवलंबला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं. 1975 देशावर आणीबाणी लादण्याच्या घटनेचा निषेध करण्याचा प्रस्ताव नंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहात मांडला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा तो निर्णय घटनेवर हल्ला होता असं बिर्ला म्हणाले. त्यामुळे कामकाजाच्या कालच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला. थोड्यानंतर बिर्ला यांनी आणीबाणीच्या निषेधार्थ 2 मिनिटं नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या आधीचं हे शेवटचं विधिमंडळ अधिवेशन आहे. या अधिवेशनात सादर होणारा राज्याचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असेल. युवक, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांच्याच हिताचा असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते काल मुंबईत बोलत होते. सक्षम आणि निर्णयक्षम असलेल्या महायुती सरकारनं समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांच्या कल्याणासाठी काम केलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. आमची चर्चेची तयारी आहे, सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ आणि लोकांची दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडू असं मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. प्रश्नपत्रिका फुटीची प्रकरणं आणि भरतीतले सर्वाधिक घोटाळे विरोधकांच्या काळात झाले असा आरोप करत त्यांच्या काळात चौथ्या क्रमांकावर गेलेल्या राज्याला आम्ही पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणलं असं फडणवीस म्हणाले. दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर विरोधी पक्षांनी यावेळीही बहिष्कार घातला. घटनाबाह्य सरकारच्या चहापानाला उपस्थित राहू शकत नाही असं म्हणत विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. विरोधी पक्षांनी काल घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं. संध्याकाळी 6 वाजताच्या आकडेवारीनुसार मुंबई पदवीधर मतदारसंघात सरासरी 56%, मुंबई शिक्षक मतदारसंघात 75% आणि कोकण पदवीधर मतदारसंघात 63% मतदान झालं. नाशिक शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक 93.48% मतदान झाल्याचं वृत्त आहे. सामाजिक क्रांतीचे उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती काल राज्यात सर्वत्र साजरी करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवनात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोहे यांनी विधानभवनातल्या शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. कोल्हापूर या शाहू महाराजांच्या कर्मभूमीत जयंतीनिमित्त शोभायात्रा आणि समता दिंडी काढण्यात आली. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ, झांज, ढोलताशा, लेझिम आदी कलाप्रकार सादर केले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य परिवहन महामंडळाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात अ वर्गामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकानं प्रथम क्रमांक मिळवला आहे. चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले,
हे जे बक्षीस आहे याच्यात तुम्ही जनसहभागातून किती सुशोभीकरण करून घेतलं याला सर्वाधिक जास्त महत्व होतं. त्याचप्रमाणे तुमचे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील, त्यानंतर तुमचे टॉयलेट बाथरूम्स असतील, हे सर्व, त्यानंतर गाड्यांची स्वच्छता असेल, हे सर्व या अभियानांतर्गत जी येणारी कमिटी होती ती चेक करत होती आणि त्याला गुणांकन देत होती. या गुणांकनांच्या आधारे 4 कमिट्यांचं हे जे सर्वेक्षण झालं तर 4 कमिट्यांचे एकूण मार्क जे आले ते 80 मार्क आले. ते महाराष्ट्रातल्या अ गटातले सर्वाधिक मार्क आहे म्हणून आपल्याला महाराष्ट्रातलं अ गटात पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जाहीर झालं.
या अभियानांतर्गत ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या साकोली बसस्थानकाला तर क वर्गामध्ये सातारा जिल्ह्यातल्या मेढा बस स्थानकाला प्रथम क्रमांक मिळाला. लोकसहभागातून बस स्थानकाचा विकास या संकल्पनेवर राज्यात हे अभियान राबवण्यात आलं. दरडप्रवण क्षेत्र मुक्त मुंबई करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असून दरडप्रवण क्षेत्राला सुरक्षा जाळ्या बसून पावसाळ्यात दरडी कोसळून होणारं नुकसान टाळण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. असलफा इथं हनुमान टेकडी परिसरात सुरू असणाऱ्या कामाची पाहणी केल्यानंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. या पद्धतीचं काम मुंबईत पहिल्यांदाच होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनापासून युवकांनी दूर राहावं यासाठी प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशकाचं एक अतिरिक्त पद निर्माण करण्याचा शासन गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. वेगानं विकसित होणारं देशातलं 8व्या क्रमांकाचं शहर ही पुण्याची प्रतिमा, व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेलं शहर अशी चुकीची होत आहे, त्यासाठी प्रशासनानं कठोर कारवाई केली पाहिजे, नागरिकांना दक्षता पथकांमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे, पब संदर्भात नियमावली करून अंमलबजावणीसाठी पुणेकरांनी एकत्र आलं पाहिजे असं मत पाटील यांनी व्यक्त केलं. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या कौसेर प्रकल्पामुळे गेल्या महिनाभरात तीव्र कुपोषित श्रेणीतल्या 177 बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. या प्रकल्पांतर्गत 615 तीव्र कुपोषित बालकांना ग्राम बाल विकास केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र आणि बालोपचार केंद्रांमध्ये दाखल करून त्यांना सकस आहार पुरवण्यात आला. 30 दिवसांनंतर त्यातील 177 बालकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली. रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीच्या पाण्यानं भरणे पूल इथं इशारा पातळी ओलांडली आहे. काल संध्याकाळी 6 वाजता पाणी पातळी 5.25 मीटरवर पोहोचली. नदीची धोका पातळी 7 मीटर आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोयना, तारळी, उत्तरमांड, वांग, उत्तरवांग नद्या तसंच या नद्यांवरचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि महीर, चाफळ आणि साळकेवाडी तलाव इत्यादी ठिकाणी पुरामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन पंपांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणचे उपसा सिंचन योजना पंप शेतकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात स्वखर्चानं सुरक्षित स्थळी हलवावे. पुरामुळे पंपाचं नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांची राहील असं कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी कळवलं आहे. पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी अन्य तालुक्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे किमान 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला पुणे कृषी विभागानं दिला आहे. जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी सांगली महानगरपालिका क्षेत्रातील पूरबाधित होणाऱ्या ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली. सांगलीतील महापूर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेनं जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यासाठी शासनाकडे 476 कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या 2 आरोपी शिक्षकांकडे ज्या 12 विद्यार्थ्यांची हॉल तिकीटं सापडली आहेत त्यातील काही विद्यार्थ्यांच्या पालकांची लातूर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या आमिषाला बळी पडत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोपींसोबत आर्थिक व्यवहार केल्याची माहिती आहे. धुळे शहरात कर्णतर्कश आवाज करत फिरणाऱ्या 35 बुलेटस्वारांवर पोलिसांच्या वाहतूक शाखेनं काल कारवाई केली. त्यांच्याकडून मोटर वाहन कायद्यानुसार प्रत्येकी 1,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यातल्या ढाणकी इथं नदीपात्रात बुडून 3 बालकांचा मृत्यू झाला. नदीवर धुणं धुण्यासाठी गेलेल्या 2 मुली तोल जाऊन पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका मुलाचाही मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातल्या मौजे कुवेशी गावात काळ्या रंगाच्या बिबट्याला जीवदान देण्यात आलं. एका आंबा बागेच्या कुंभाला लावलेल्या तारेत काळा बिबट्या अडकल्याचं गावकऱ्यांकडून समजताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी 15 मिनिटांमध्ये त्याला कुंपणातून सोडवून पिंजऱ्यात घेतलं. T20 विश्व क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानच्या सर्व बाद 56 धावा झाल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय पूर्णपणे चुकला. हवामान. येत्या 24 तासात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ओम बिर्ला यांची लोकसभेच्या सभापतीपदी निवड. आणीबाणीच्या मुद्द्यावरून कामकाजाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत गोंधळ. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून. नाशिक शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक 93.48% मतदान. आणि राज्य परिवहन महामंडळाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाचे पुरस्कार जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.